यिर्मयाह अध्याय 30. यिर्मयाला परमेश्वरापासून जे वचन आले ते हे आहे, आणि म्हणाले, परमेश्वर इस्रायलाचा देव जे काही बोलला तो म्हणतो, मी तुझ्याशी बोललेले सर्व वचने आपणासाठी पुस्तकात लिहून ठेव. कारण पहा, परमेश्वराचे हे निवेदन आहे, असे दिवस येतील की ज्यात मी आपल्या लोकांचे इस्रायल आणि यहुदा यांचे भविष्य प्रस्थापित करील. कारण मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशात त्यांना परत आणीन, आणि ते त्याचा ताबा घेतील, असे मी परमेश्वर म्हणत आहे. इस्रायलाविषयी व यहुदाविषयी ही परमेश्वरांनी जाहीर केलेली वचने आहेत. कारण परमेश्वर हे म्हणाला, आम्ही दहशतीने थरथर कापणाऱ्यांची वाणी ऐकली आहे, शांतीची नाही. विचारा व पहा, जर पुरुष बालकाला जन्म देईल, प्रत्येक तरुण पुरुषाचा हात प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याच्या कमरेवर दिला आहे, हे मी का पाहत आहे? त्या सर्वांचे चेहरे फिक्के का पडली आहेत? हाय हाय, तो दिवस महान आहे, त्याच्यासारखा कोणताही नाही. तो याकोबासाठी चिंतेचा समय आहे, पण त्यातून त्याचे रक्षण होईल. सनातनदेश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमचे बंधने तोडीन. यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत, पण परमेश्वर त्याचा देव याची आणि दावीद त्यांचा राजा ज्याला मी त्यांच्यावर स्थापिन त्याची ते सेवा करतील. परमेश्वर असे म्हणतो, म्हणून तू याकोबा माझ्या सेवका घाबरू नकोस, आणि इस्रायला हिंमत खचू नको. कारण पहा, मी तुला दूरस्थानातून परत आणीन आणि तुझ्या वंशजांना बंदीवासाच्या देशातून तारीन. याकोब पुन्हा येईल आणि शांती असेल, तो सुरक्षित राहील आणि तेथे कुणी दहशत घालणार नाही. कारण परमेश्वर असे म्हणतो, मी तुला तारायला तुम्हा बरोबर आहे. मग मी ज्या राष्ट्रातून तुझी पांगापांग केली आहे त्या सर्वांचा मी पूर्ण शेवट करीन, पण मी खात्रीने तुझा शेवट करणार नाही. तरी मी तुला न्यायाने शासन करीन आणि खचित तुला शिक्षा केल्या वाचून सोडणार नाही. कारण परमेश्वर असे म्हणतो, तुझी जखम बरी न होऊ शकणारी आहे, तुझा घाय संसर्गजन्य आहे, तुझा वाद चालवणारा कुणी नाही, तुझा घाय बरा करण्यासाठी कोणताही उपाय नाही. तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत, ते तुला शोधत नाहीत. कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धान्याप्रमाणे शिक्षा करून मी तुला घायळ केले आहे. तुझ्या जखमेमुळे तू मदतीसाठी का रडतो? तुझ्या यातना बऱ्यानं होऊ शकणाऱ्या आहेत. कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे, तुझ्या असंख्य पापामुळे मी तुला या गोष्टी केल्या आहेत. म्हणून जे प्रत्येक जण तुला खाऊन टाकतील ते खाऊन टाकले जातील, आणि तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. कारण ज्या कोणी तुला लुटले त्यांची लूट होईल, आणि तुला लुटणाऱ्या सर्वांना मी लुटीस देईल. कारण मी तुला आरोग्य देईन, मी तुमच्या जखमा बऱ्या करीन, हे परमेश्वराचे निवेदन आहे. मी हे करीन कारण की त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणी या सुयनेची काळजी घेत नाही. परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी याकोबाच्या डेऱ्याचे भविष्य परत फिरवीन आणि त्याच्या घराण्यावर दया करीन. मग नगर नाशाच्या ढिगरावर बांधण्यात येईल, आणि ज्या ठिकाणी किल्ले होते त्याच जागी पुन्हा होतील. नंतर त्यांच्यामधून उपकारस्तुती आणि आनंदोस्त करणाऱ्याचा आवाज निघेल. कारण मी त्यांची वाढ करीन आणि ती कमी होणार नाही, मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते हलके होणार नाही. मग त्यांचे लोक पूर्वीच्या सारखे होतील आणि त्यांची मंडळी माझ्या समोर प्रस्थापित होईल. जेव्हा त्यांच्या सर्व लोकांना जे कोणी त्यांना आत पीडा देतील त्यांना मी शिक्षा करीन. त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, तो त्यांच्यामधूनच निघेल. जेव्हा मी त्यास जवळ येऊ देईन आणि जेव्हा तो माझ्याजवळ येईल, कारण जो माझ्याजवळ यायला कोणाची हिंमत आहे, हे परमेश्वराचे निवेदन आहे, मग तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईल. पहा, परमेश्वराचे क्रोधरूप तुफान सुटले आहे, ते तुफान निरंतर आहे. ते धुवा उडवणारी वाळवट दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळेल. परमेश्वर आपल्या हृदयाचे उद्देश पूर्ण करून सिद्धीस नेईपर्यंत त्याचा संताप क्रोध परत जाणार नाही. अंतिम दिवसात तुम्हास ते समजतील.